नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं नियोजित स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी, विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आता सविस्तर बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांनी रायगडला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्याला महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका असं आवाहन शहा यांनी केलं. ते म्हणाले,
मैं तो आज महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है. स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं है, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए.
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्याचा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्यानं थांबला असून हे स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवरायांशी संबंधित पर्यटन स्थळांचं सर्किट विकसित करण्याची मागणी केली. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी अमित शहा यांनी पाचाड इथं जाऊन राजमाता जिजाऊ साहेबांच्या समाधीला वंदन केलं. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तसंच स्वातंत्र्याचा विचारही दिला अशी भावना शहा यांनी व्यक्त केली. दरम्यान मुंबईत चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमालाही शहा उपस्थित होते. या साप्ताहिकाच्या वाटचालीला शहा यांनी शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. अहिल्यानगर ग्रामीणचे बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहत्रे यांनी याविषयी माहिती दिली.
पोषण ट्रॅकर हे जे अंगणवाडी सेविका ऍप वापरतात त्या ऍपमध्ये एक नवीन मॉड्यूल टाकण्यात आलेलं आहे, ज्याला लाभार्थ्यांचं मॉड्यूल म्हणजे बेनिफिशरी मॉड्यूल असं म्हणलं जातं. त्या मॉड्यूलला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यात येत आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी स्वतः सेवा मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात, त्याच्या माध्यमातून सेवा मिळवू शकतात.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरबमध्ये जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली. हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज युपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यवधी ग्राहकांची गैरसोय झाली, त्यामुळे अनेक बँकांच्या ऍपच्या कामावरही परिणाम झाला. दररोज सरासरी 59 कोटी व्यवहार युपीआयद्वारे होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती परवा 14 एप्रिलला साजरी होत आहे. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी तसंच सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं 14 आणि 15 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात येत आहे. या सहलीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्वाच्या स्थळांचा समावेश असून या सहली विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान उद्या 13 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सर्व जिल्हा मुख्यालयी जय भीम पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा जिल्हा स्तरावर भव्य स्वरूपात साजरी होणार आहे. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावरून, नांदेड इथं श्री गुरु गोविंद सिंगजी क्रीडा संकुलावरून तर लातूर इथं दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं आज पहाटे हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शयनस्थितीत असलेल्या या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटे 4 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे बहुजन विकास मंत्री अतुल सावे सह आदींनी देखील भद्रा मारुतीला अभिषेक करून आरती केली. छत्रपती संभाजीनगर शहरातही प्राचीन सुपारी हनुमान मंदिरासह सर्वच हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. देशात 7 ठिकाणी हनुमानाच्या मूर्ती शयनस्थितीत आहेत, त्यापैकी 1 मूर्ती गोंदिया इथं आहे. या ठिकाणी आज भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातही संगमनेर इथं महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली जाते. आजही हनुमान जन्म सोहळ्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर महिलांनी रथ ओढला. हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना देणारं राज्यातील संगमनेर हे एकमेव शहर आहे. खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीची आज चैत्र पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातून रथयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते एकवीरा मातेचं आणि रथाचं पूजन करण्यात आलं. शहरात ठिकठिकाणी देवीच्या रथाचं सडा रांगोळी घालून तसंच फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यात उमरेड स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या कुटुंबाला प्रत्येकी 60 लाख रुपये तर जखमींना 30 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मृतांच्या कुटुंबियांना कंपनीकडून 55 लाख तर सरकारकडून 5 लाख रुपये मदत दिली जाणार असून जखमींना कंपनी प्रशासन 30 लाख रुपये मदत देणार असून जखमींवर सर्व उपचार राज्य सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मृतांच्या तसेच जखमींच्या परिवारातील वारसांना कंपनीत नोकरीचं आश्वासनही कंपनी प्रशासनानं दिलं आहे. उमरेड औद्योगिक वसाहतीत अॅल्युमिनियम फॉईल कंपनीत काल सायंकाळी झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला तर 6 कामगार गंभीर जखमी झाले. यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. अलिबाग प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी संबंधित बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. बोटीचं नोंदणी प्रमाणपत्र तसंच सर्वे प्रमाणपत्रही तात्काळ निलंबित करून प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हे निर्देश देत या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले. यानुसार 3 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून 3 दिवसात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. परभणी इथं अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचं उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. आपत्कालीन घटनांना जलद प्रतिसाद देण्यासाठी अद्ययावत आणि अत्याधुनिक अशी 3 छोटी बचाव वाहनं प्राप्त झाली असून ही वाहनं परभणी शहर महापालिकेसह गंगाखेड, सेलू आणि जिंतूर नगरपालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वडाळा अग्निशमन केंद्राद्वारे आज अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्तानं अग्निसुरक्षा जनजागृती फेरी काढण्यात आली. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी या फेरीला झेंडा दाखवला. मुंबई अग्निशमन दल आणि अग्निसुरक्षेबाबत जनजागृती व्हावी या हेतूनं ही फेरी काढण्यात आली. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 42.8° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39.4, छत्रपती संभाजीनगर इथं 39.6 तर परभणी इथं 41° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागानं 13 आणि 14 एप्रिल हे 2 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी, विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.